नमस्कार, मी संजय केळकर बोलतो आहे. आपल्या लक्षात असेलच की 20 तारखेला आपल्याला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की विकसित ठाण्यासाठी आणि आपली सेवा करण्यासाठी मला आपण अवश्य मतदान करा, मला आशीर्वाद द्या, मला सहकार्य करा, पुन्हा एकदा मला कामाची संधी द्या. माझी विनंती आहे की माझं चुनाव चिन्ह जे आहे ते कमळ आहे आणि या पवित्र कमळासमोरचं बटन दाबून मला आपण आशीर्वाद द्या. मतपत्रिकेमध्ये 4थ्या क्रमांकावर माझं नाव आहे, आपण अवश्य मतदान करा. धन्यवाद. आपला जनसेवक.